Tiene andante.
नमस्कार, मला वाटतं सुरू करूयात आपण. जवळजवळ 60 लोक जॉईन झालेले आहेत. सो आतापर्यंतच्या ह्याच्यात फर्स्ट टाइमच अशी वेळ आली आहे. खरं सगळ्यांवरच आपल्यावर आली ती लॉकडाऊन मुळे की ऑनलाईन सगळ्या गोष्टी. बहुतेकांनी माईक म्यूट केलेले आहेत, पण एकदा रिक्वेस्ट करते की ज्यांनी केलेले नाहीयेत त्यांनी कृपया म्यूट ठेवावे. जेव्हा तुम्हाला काही आपण नंतर एक शेवटचे 10 मिनिटं ठेवूयात क्वेश्चन आन्सर सेशन साठी, तेव्हा तुम्ही विचारू शकाल किंवा इनकेस मध्ये तुम्हाला काही वाटलं तर चॅट मध्ये टाकू शकता मला वाटतं. आणि बहुतेक सगळे फॅमिलियर असतील झूम मिटिंगच्या याच्याशी. आता एव्हाना प्रत्येकांनी कोणी ना कुठे कुठली तरी मिटिंग अटेंड केली असेलच. सो अजून काही फारशा इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतील असं वाटत नाहीये. तर आता 11वीचा क्लास आपण ह्या वर्षी पहिल्यांदाच लवकर चालू केलाय, म्हणजे 15 मे पासून 15 मे ते 15 जून आपण 1 महिना ऑनलाईन सेशन घेतलेली आहेत. आता ही किती दिवस अजून कंटिन्यू करावी लागतील हे प्रेडिक्ट करणं थोडस अवघड आहे, पण तरी सुद्धा आत्ताच्या एकंदरीत सिच्युएशन वरनं असं वाटतंय की 1 जुलै एंड किंवा 15 ऑगस्ट पर्यंत तरी हीच सिच्युएशन राहील आणि वी मे नीड टू कंटिन्यू ऑनलाईनच. तर आता बाकी सब्जेक्ट वाईज डिटेल्स तर सरच सांगतील तुम्हाला. फक्त एखाद दोन अकॅडमिक गोष्टी आता बरेपैकी आपले सगळेजण जॉईन झालेले आहेत आणि त्यांचे पेमेंट डिटेल्स पण आलेत मला. सो नवीन लोकांसाठी खरी सूचना आहे, पण अजूनही काय मला वाटतं आय थिंक 1 किंवा 2 पेमेंट्स मला अजूनही असे आहेत की ते युटीआर नंबर त्यांचे ट्रेस होत नाही. म्हणजे माझ्याकडे युटीआर नंबर आहे आणि लोक पाठवताना रेफरन्स आयडी पाठवतात बऱ्याच वेळेला. मला सांगावं लागतं बऱ्याच जणांना की युटीआर नंबर पाठवा, कारण माझ्या बँकेमध्ये मी जेव्हा कोरिलेट करायला जाते तेव्हा ते युटीआर नंबर वरूनच कोरिलेट होतात. रेफरन्स आयडी जो तुम्हाला आलेला असतो तो माझ्या बँकेत मला दिसत नाही. त्याच्यामुळे आता हेन्सफोर्थ सुद्धा जे आपले पुढच्या सेकंड इन्स्टॉलमेंट वगैरे जेव्हा असतील तेही तुम्ही ऑनलाईन कराल तर त्याच्यासाठी एक सिन्सिअर रिक्वेस्ट आहे की प्लीज युटीआर नंबर पाठवा, म्हणजे मग मला माझ्या अकाउंटमध्ये कोरिलेट करणं सोपं जातं. म्हणजे आता परवा 1-2 वेळा जणांशी असंही बोलणं झालं होतं की अहो आम्ही IMPS ट्रान्सफर केलीये तर लगेचच तुम्हाला मिळायला पाहिजे. तर आता मिळतं लगेच, पण मला असं सेम डेला समजा जर का 3-4 IMPS ट्रान्सफर आल्या की ज्या येतात आणि तर नक्की कुठलं अकाउंट कुठल्या कोणाचं आहे हे कोरिलेट करणं मला खरंच खूप अवघड जातं. आणि नावं तिथे टाकलेली नसतात स्टुडंटची बऱ्याच वेळेला. सो नॅरेशन मध्ये काहीतरी पेरेंटचं नाव तेही अर्धवट असं आलेलं असतं. सो म्हणून ती एक ह्याच्या पुढे सगळ्यांनी काळजी घेऊयात थोडीशी की ऑनलाईन पेमेंटचं कोरिलेशन माझ्या दृष्टीने मला करायला सोपं जावं म्हणून तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे ऍक्च्युली युटीआर नंबर देण्याची. ओके, दुसरी गोष्ट एक अशी होती परवा मला आता माहिती नाही काही पेरेंट्सना आणि स्टुडंट्सना सुद्धा मी रिक्वेस्ट करून, पण ग्रुपवरती नावं जर का दिसली नाहीत ना तर खरोखरी कठीण होतं आयडेंटिफाय करणं. आणि काही मेसेज मला कुणाच्या बद्दल पाठवायचा असेल तर मी कसा तो नंबर शोधायचा, कारण आता ऍपमध्ये याच्यापूर्वी कसं असतं जेव्हा क्लासवर फिजिकली आपण ऍडमिशन घेतो तेव्हा आम्ही ऍडमिशन डिटेल म्हणजे त्या फॉर्मवर सगळे डिटेल्स भरून घेतो, स्टुडंट फोन नंबर, पेरेंट्स फोन नंबर. सो आय कॅन फाइंड आउट ट्रेस आउट आणि मग रिक्वायर्ड नंबरला मी नंबर पाठवू शकते. पण जेव्हा मला ग्रुपवर एकामागोमाग एक सगळे नुसतेच नंबर दिसले आणि नावच दिसलं नाही तर तो कुठला नंबर कोणाचा आहे हे ट्रेस आउट करणं अवघड होतं. म्हणून परवा 2-3 वेळेला वॉर्निंग देऊन स्टुडंट ग्रुपवरनं पण काही स्टुडंट्सना रिमूव्ह केलं, पेरेंट्स ग्रुपवरनं पण काही पेरेंट्सना रिमूव्ह करणं भाग पडलं होतं. सो आय थिंक त्याच्यात एक मलाही नवीन नंतर लक्षात आली गोष्ट जी आधी माझ्याही लक्षात नव्हती की समजा आमचे दोघांचे नंबर तुमच्याकडे ऍडेड नसतील तरी सुद्धा मग तुमचं नाव असेल तर ते आम्हाला दिसू शकत नाही. सो मग प्लीज फक्त याच्या पुढे तेवढी पण आपण काळजी घेऊयात की नंबर म्हणजे नावं आपली एकमेकांची विजिबल राहतील, सो दॅट इट इज इझी फॉर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट. बाकी तसं मला माझ्याकडनं फारसं काही सांगण्यासारखं नाही आहे. आय थिंक सरांना मी रिक्वेस्ट करते आता की ते ऍक्च्युअल त्यांचं जे काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या ते सुरू करतील. अजून कोणी राहिलेत का? 67 अटेंडिंग आहेत. ओके,
असं केल्यावरती इथे नमस्कार सर्व पालक विद्यार्थ्यांनाही मी ऐनवेळेस सांगितलंय की तुम्ही पण जॉईन होऊ शकता, कारण आपल्या दोघांमधली जी चर्चा होणार आहे ती बेसिकली विद्यार्थ्यांकरता आहे, त्यामुळे त्यांना डावलून म्हणा किंवा त्यांच्या ऍबसेन्स मध्ये असं काही स्पेशली आपल्याला बोलायचंय असं नाहीये. पण बेसिकली हे जे काही लॉकडाऊन नसतं तर जनरली आम्ही लेक्चर सुरू व्हायच्या आधी एक मीटिंग घेतो, म्हणजे तुम्हाला कल्पना द्यायला की नक्की क्लासमध्ये काय चालले, काय होणार आहे, कसं शिकवलं जाणार आहे आणि काय शेड्यूल असणार आहे वर्षभराचं, ही तुम्हाला कल्पना असणं माझ्याकडनं हे फार क्रुशियल असतं. कारण बऱ्यापैकी वेळेस मुलांना विचारल्यावरती त्यांच्या कन्व्हिनियंटली ते तुम्हाला इन्फॉर्म करू शकतात, काही कन्व्हिनियन्स इनकन्व्हिनियन्स बघून. सो लेट अस हॅव अ गुड डायलॉग बिटवीन बोथ ऑफ अस, हा पहिला मुद्दा होता. आता माझ्या अख्ख्या ह्या शिकवण्याच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे वेन आय स्टार्टेड टीचिंग द मॉडर्न कॉलेज, पुण्यामधलं मॉडर्न कॉलेज आहे, तिथे मी बीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो आणि बीएससीच्या एफ वाय एस वाय टी वाय विद्यार्थ्यांना आय युज टू टीच मॅथमॅटिक्स फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, म्हणजे एकूण यू विल नॉट बिलीव 1200 मार्काचं मॅथ्स हे त्यांना असतं. 1200 मार्क्स टोटल एफ वाय एस वाय टी वाय मध्ये, अर्थात सगळे पेपर शिकवून होतात असं नसतं, पण ए गुड ऍक्सेस टू गुड मॅथमॅटिक्स वेन एनीबडी टीचेस फॉर ग्रॅज्युएशन. तर ते करत असताना मला हे जाणवत होतं की मुलांचं 11वी 12वीचं बेसिक्स हे फारच वीक असल्यामुळे, ऑफकोर्स तसं पाहिलं तर 7, 8वी 9वी पासून मॅथमॅटिक्स ऍज सच विषय हा सच हा तसा डेव्हलप झालेला नसतो. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये एक्झाम ओरिएंटेड हे शिकवलं गेलेलं असतं शाळेपासून, आणि त्यामुळे 10वीत मार्क किती मिळवायचे, 12वीत किती मिळवायचे आणि कसे मिळवायचे ह्या सर्व गोष्टी साधारणतः बिंबवल्या असतात. त्यामुळे विषय तसा विषय ह्या नावाने थोडासा बाजूला राहतो. आणि आता फरक असा आहे की 10वीमध्ये मार्क किती का मिळाले तरी 11वी 12वी मधले जे काही परफॉर्मन्स आहे, जे काही ग्रॅस्पिंग आहे आणि जे काही अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट आहे हे फार क्रुशियल असतं फॉर द कमिंग लाईफ. सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू 11th 12th सब्जेक्ट वाईज इट्स व्हेरी क्रुशियल, बिकॉज दॅट बिकम्स द बेस फॉर ऑल हायर एज्युकेशन. म्हणजे मे बी इंजिनिअरिंग असेल तर मॅथमॅटिक्स हे सततच चांगलं लागणार. एनी सायंटिफिक फील्डमध्ये मी एक माझी छोटीशी काय म्हणतात व्हिडिओ केलेली होती, ती तुम्हाला प्रत्येक वेळेस देत होतो की मॅथमॅटिक्स हे शेवटी कुठे कुठे लागतं आणि काय. तर ही मुलं जेव्हा मला समोर भेटतात ना तसं मी अशातल्या भरपूर गोष्टी की ज्या व्हिडिओमध्ये पण नाही आहेत ते त्यांना एनकरेजमेंट म्हणून सांगत असतो की एखादा टॉपिक सुरू करायचा आहे म्हणजे ह्या टॉपिकचा डे टू डे लाईफमध्ये कसा काय उपयोग आहे. आता हे सर्व समोर असताना गोष्टी होतात, त्यांच्या डोळ्यामध्ये बघून होत असतात, त्यांचे हावभाव बघून होत असतात, त्याप्रमाणे लेक्चर्स बऱ्यापैकी वेळेस थोडीशी लेवल वर खालती करण्याची प्रोसेस ती चालू असते. पण हे सगळं आता बिलकुलच करता येत नाहीये. इनफॅक्ट मला कोणीच दिसत नाही, मला फक्त मेसेज येतात किंवा आता हल्ली झूम वरती, मी ऍप वरनं झूम वरती जायचं कारण तेच की मला ऍटलिस्ट मुलं विचारू शकतात आता. सो आय एम एबल टू हिअर देम अँड दॅट इज अ गुड इनफॅक्ट इम्प्रुव्हमेंट माझ्या दृष्टीने. अदरवाईज गणित असं अंधारात शिकवणं हे विषयावरती सुद्धा पाप आहे आणि माझ्यावरती तर फारच मोठी शिक्षा दिली आहे माझ्या जीवनातली. याच्यापेक्षा कुठलीही शिक्षा मला चालली असती की लास्ट इयर्स एवढ्या वर्षामध्ये कधी मुलं नाहीत आणि मी काहीतरी बोलतोय हीच वेळ होती. आणि मग ह्याच्यातनं आम्ही भरपूर शिकत होतो, फर्स्ट टाइम हे सगळं चाललं होतं, कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम, कधी कोणाला काही दिसत नव्हतं, या सर्व गोष्टीतनं तेही जात होते बहुतेक आणि मी जात होतो. त्यामुळे बऱ्यापैकी मानसिक त्रासामध्ये मी ह्या 15 ते 15 जून हे खरं दिवस काढले. आता तुमच्याशी खरं बोलायला हरकत नाही, त्यामध्ये दोन चॅप्टर्स सो कॉल्ड झालेत आपल्या. आता मी जेव्हा सो कॉल्ड म्हणतो ना तेव्हा माझ्या मनासारखे ते शिकवून झालेले नाहीयेत, फ्रँकली स्पीकिंग. त्याची परीक्षा झालेली नाहीये, बोर्ड पॅटर्नची परीक्षा झालेली नाही, की जिथे त्यांचं रायटिंग काय आहे, कसं लिहित आहेत, त्यामधले त्यांचे मिस्टेक्स काय होत आहेत अँड हाऊ मच दे हॅव अंडरस्टूड इज ऑल प्रेझेंटेड इन बोर्ड पॅटर्नचे फिजिकल रायटिंग मध्ये ऍक्च्युअली. तर ती काही घेतली नाहीये, पण ती आपण घेऊया, कारण 12वीची मी तशीच घेतली. मी पेरेंट्स ग्रुपवरती एक पेपर पाठवीन, क्वेश्चन पेपर, ते तुम्ही त्यांना एक तासभर तुमच्या सुपरविजन मध्ये बसून लिहून घेणार आणि तुम्हाला वेळ मिळेल तसं क्लासमध्ये तो पेपर आणून द्यायचा आणि तो आम्ही चेक करणार आणि परत तुम्हाला घेऊन जावा लागेल, कारण देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. तर ह्या सर्व ह्याच्यामधनं मी कसा तरी चाललेलो आहे 15 मे ते 15 जून तर झालंच, कसा तरी गेले दिवस, तर एक लेक्चर अजूनही मी थोडस पोस्टपोन झाल्यामुळे उद्या घेणार आहे, ते माझं त्या टॉपिकचं लास्ट लेक्चर आहे. आणि मग 23 तारखेपासून वी आर गोइंग टू स्टार्ट अवर रेग्युलर कोचिंग, हे तुम्हाला आयडिया दिलेलीच आहे. दॅट विल बी 5 डेज आणि ते 2 बॅचेस असतील. मी लवकरात लवकर देवाला प्रार्थना करतोय की बाकी काही का होऊ दे, कॉन्टॅक्ट लेसन्स, कॉन्टॅक्ट टीचिंग सुरू करायचं कृपया काहीतरी कर. ठीक आहे, ह्या बॅकग्राऊंड वरनं थोडस मी क्लास बद्दल सांगतोय की हे जे काही 2 वर्ष ह्या मुलांची आहेत अतिशय क्रुशियल आहेत. आणि त्याच्याही पेक्षा मेनी पेरेंट्स किंवा मेनी स्टुडंट्स, रॅदर पेरेंट्स सुद्धा, मग शेवटी आपण मुलांचंच ऐकतो काही झालं तरी सुद्धा, तर हे 11वी वर्ष हे रिलॅक्सेशनच आहे. मी आराम करणार, 10वीत अभ्यास केलाय, 12वीत करायचं आहे, 11th स्टँडर्डचे मार्क्स आर नॉट गोइंग टू बी काउंटेड, देन वाय आय शुड सो मच बिकम सिरियस. थोडासा मला रिलॅक्स होऊ दे, कॉलेज एन्व्हायरमेंट असतं, मोबाईल तर हल्ली फारच लहानपणी मिळालेला असतो, पण अनेक वेगवेगळ्या मित्र मैत्रिणी, पावसाळ्यानंतरची कॉलेजमधली हिरवळ, हे सगळं गोष्टी त्यांना इम्पॅक्ट करत असतात. आपणही सर्वजण याच्यातनं गेलेलो आहोत, वी विल अंडरस्टँड दॅट. जस्ट रिकॉल अवर कॉलेज डेज 10वी नंतरचं. मला तर वेळ लागलं होतं की जेव्हा मला कळलं की अरे तुला एखादं लेक्चर अटेंड करायचं नसेल तर यू कॅन सिट आउटसाइड, हे शाळेमध्ये तर कधीच नव्हतं. आणि त्याच काय म्हणतात ना एनर्जी किंवा त्याच फ्रीडमनी आम्ही कॉलेजमध्ये जायला लागलो. तर असं हे यांना पण अनुभव होते, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही आहे. एव्हरी मुवमेंट एव्हरी वन शुड डेफिनेटली एन्जॉय. पण आत्ताचं जग किंवा आत्ताची कॉम्पिटिशन ही इतकी हॉरिबल आहे की आपल्या वेळीच नक्कीच तेवढी नव्हती. त्यामध्ये बोलायचं नाही, पण ओपन बॉय कॅटेगरी जर असेल तो मुलगा आपला, ओपन बॉय, आता तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहेत का आय डोंट नो, माहिती असाव्यात की टोटल रिझर्वेशन अवेलेबल सीट्स यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या कुठल्याही कॉलेजमध्ये, चांगल्या असू दे किंवा वाईट, ओपन बॉय कॅटेगरीला आउट ऑफ 60 सीट्स, टोटल 60 असतात प्रत्येक ब्रँचला. मी फक्त इंजिनिअरिंग का घेतोय तर ते हॉट ओपनिंग आहे, बरोबर, मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स आर एमिंग फॉर दॅट म्हणून, बरं का. अदरवाइज इट इज ट्रू इन एनी फील्ड, मग ते बीएससी असू दे, दुसरं कुठलंही फील्ड असू दे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. 60 सीट्स मध्ये ओपन बॉय कॅटेगरीला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ओनली 6 सीट्स आर अवेलेबल आहेत, ओनली 6 सीट्स. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जास्त काय आहे तर 30% रिझर्वेशन फॉर गर्ल्स आहे, बाकीचे आपले नॉर्मल रिझर्वेशन सगळं. आणि हे सगळं बघून COEP किंवा बेस्ट कॉलेजमध्ये जर घ्यायची असेल ऍडमिशन तर त्या 60 पैकी फक्त 6 सीट्स वरती माझा मुलगा, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ओपन बॉय कॅटेगरीचा असल्यामुळे ही हॅज टू फाईट फॉर दॅट. आता हे सगळं वातावरण आहे आणि त्यांना फेस करायचंय, तर त्यांना बेस्ट कसं फेस करता येईल एवढं आपण त्यांना प्रयत्न करणार आहोत, तुम्ही पालक म्हणून आणि मी टीचर म्हणून. तर काही गोष्टी ह्या खूप मिटिक्युलसली आपण दोघांनी बघणार आहोत. थोडस प्रेम, थोडस माया ही काही प्रमाणात थोडीशी बाजूला ठेवा. पालकांना सांगतोय, सगळ्या आपण पालकच बोलतोय, काही विद्यार्थी पण असतील तरी फाईन, आपण सर्व चांगलं त्यांच्याकरता करतोय. सो दे शुड रिअलाइज की किती प्रयत्न चाललेत आपल्या फक्त चांगल्याकरता. काय तर म्हणे आपल्याला मोठं व्हावं, आपण खूप काहीतरी आयुष्यात करावं, काय 4 पैसे जास्त मिळवावे, मारुतीमधनं मर्सिडीजमध्ये आम्ही जावं, हीच फक्त आपली इच्छा आहे, दुसरं काही नाही आहे. देशाकरता काहीतरी करावं याच्याकरता बघितलं पण नाही आपण एकमेकांना, भेटलो पण नाहीये, तरी बोलायची खास, शनिवार आहे, एखाद्या छान हिंडायला गेले असतात, पण नाही ती मीटिंग. तर ह्या सर्व पाठीमध्ये इंटेन्शन मला आपल्याला माहितीच आहे की इट इज जस्ट फॉर अवर किड्स, नथिंग एल्स. त्यांनी आयुष्यात काहीतरी चांगलं करावं, त्यांच्या कॅपॅसिटीने करावं. प्रत्येक जण काही मेरिटमध्ये 100 मार्क मिळवतं असं नाही, पण आपल्याजवळ अनेक उदाहरणं आहेत की ऑन पेपर मार्क्स कमी असतील तरी सुद्धा शेवटी लाईफ मध्ये हाऊ मच ही इज सिन्सिअर, हाऊ मच ही इज डेडिकेटेड टू द वर्क, दॅट ऑल टेक्स हिम टू द हायर लेवल. पण हा जो एज्युकेशनचा बेस आहे तो मात्र तिथे स्ट्रॉंग पाहिजे. आणि पर्टिक्युलरली मॅथ्सचा असेल ना तर माणूस जगात कुठलंही काही करू शकतो. आणि म्हणून माझ्या विषयाच्या बद्दलच मी बोलतोय की 11वीचं जे मॅथमॅटिक्स आहे ना ते तुलनेमध्ये, कंपॅरिझनमध्ये हे जरा अवघड आहे. आता हे अवघड का आहे, व्हॉट इज द रिझन, अवघड करायचं म्हणून केलंय का? नाहीये. तसं दहावी मध्ये त्यांना जे मॅथ्स होतं त्यातले जे काही चॅप्टर्स एक्सपोजर होतं आणि अकरावीचा सिलेबस से अराउंड 20 चॅप्टर्स आहेत त्यामधले हार्डली 4 or 5 चॅप्टर्स दे हॅव हर्ड अबाउट, नावं ऐकलेली आहेत. दहावीमध्ये काहीतरी केलेलं आहे थोडस, बट अदरवाइज 75% to 80% चॅप्टर्स दे आर गोइंग टू बी इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाइम इन द लाईफ. वेगळे कन्सेप्च्युअल चॅप्टर्स आहेत ते सगळे, आणि ते जर त्यांचे परफेक्ट झाले नाहीत ना तर दे विल फाइंड लॉट ऑफ ट्रबल इन कॅचिंग अप विथ 12th स्टँडर्ड. त्यामुळे मी खूप जणांना सांगतो की 12वीचा सक्सेस हा ऍक्च्युअली तुमच्या 11वीवरती डिपेंडेंट आहे. जितकं तुम्ही परफेक्शन 11वीमध्ये आणाल दॅट विल टेक यू टू अ गुड लेवल इन 12th स्टँडर्ड. आणि त्यामधून 11 to 12 ट्रान्सफॉर्मेशन खूप छान आहे. सो इन दॅट रिस्पेक्ट 12th सिलेबस इज नॉट दॅट डिफिकल्ट, वेअर एज 11th इज डेफिनेटली लिटल बिट डिफिकल्ट. आणि मग ह्या वातावरणामध्ये काही गोष्टी हे पथ्य पाळायलाच लागणार आहे आपल्याला. मुलांना पाळायचंय पण आपण ते पाळतायत की नाही हे बघायचंय, कारण त्यांना अट्रॅक्शन्स भरपूर आहेत, त्यांचं वय आहे त्यांच्याकडे, आणि त्या ह्याच्यामधने त्यांना ट्रॅकवरती कसं ठेवायचं ही खरोखरच मोठी जबाबदारी आपल्यांवरती आहे. तर मी तुम्हाला छोट्याशा 2-4 गोष्टी सांगतोय की आता हा महिना झाला हा सोडून द्या, कारण मी त्यांना उन्हाळ्यात काहीच नव्हतं, नुसतेच आंबे खात बसण्यापेक्षा काहीतरी गणित करा, थोडस तासभर का होईना डू समथिंग अशा याच्या निमित्ते सुरू केलंय. सो दे आर डुईंग, अनेक विद्यार्थ्यांचा खूप छान रिस्पॉन्स होता, दिलेला होमवर्क करत होते, किती येत आहेत हे फार घाबरण्याचं कारण नाहीये. आत्ताच्या दोन्ही चॅप्टरमध्ये अनेक त्यांना शंका असतील, ते तुमच्याशी बोलले पण असतील, मला हे कळालं नाही, मला ते कळालं नाही, दॅट्स गुड. कळालं नाही हे कळालंय याच्याच करता आपण भेटलेलो होतो. आपल्याजवळ अजून 8-10 महिने आहेत ऍक्च्युअल सुरू झाल्यावरती सुद्धा. वी कॅन डू लॉट ऑफ थिंग्स. असं नाही की हे 2 चॅप्टर झाले म्हणजे आता परत नाही शिकवणार आहे मी, तर परत आपले ते रिव्हिजन होतील. डोंट वरी, जे उशिरा जॉईन झाले त्यांना तर मी सांगितलंय की रेग्युलर आपले कॉन्टॅक्ट लेक्चर सुरू झाल्यावर आय विल मेक अरेंजमेंट दॅट दिस टॉपिक्स, लॉस्ट टॉपिक्स विल बी टॉट वन्स अगेन, बिकॉज एव्हरी टॉपिक इज इम्पॉर्टंट. पण या 11th स्टँडर्ड सिलेबस मध्ये 8 to 10 टॉपिक्स इतके इम्पॉर्टंट आहेत विच आर ऍक्च्युअली मेंट फॉर सीईटी ऑल्सो. 11वीचा काही पोर्शन सीईटी मध्ये इन्क्लूड केलेला आहे, ते काही कुठला तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स हे 10-10 टॉपिक्स आहेत. त्यामध्ये ऍब्सोल्युटली नो कॉम्प्रोमाइज हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही पालक म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की गणित हा विषय असा आहे की मी 8-10 प्रश्न केले की त्यांना 20 प्रश्न होमवर्कला देतो, बिकॉज द प्रॅक्टिस इज व्हेरी क्रुशियल अपार्ट फ्रॉम लाईक अदर सब्जेक्ट्स. तुम्हाला ते मुलं जितके सोडवतील आणि सोडवता सोडवता जितके त्यांना डिफिकल्ट जातील इज ऑल्सो ए गुड इंडिकेशन ऑफ गुड बिगिनिंग. तर तुम्ही काय करायचं, मी जो काही होमवर्क दिलेला असतो जस्ट 10 minutes यू हॅव टू स्पेअर रिलिजियसली डेली इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेदर यू नो मॅथमॅटिक्स ऑर नॉट, इट डझंट मेक एनी डिफरन्स. तर पहिलं काम काय करायचं, त्याला त्यांना जो होमवर्क दिलेला असतो तो फक्त त्यांनी सिन्सिअरली अटेम्प्ट केलाय का. एव्हरी क्वेश्चन ही शुड राईट, डू समथिंग, डोंट वेस्ट टाइम मोर देन 5 minutes. आणि त्यांनी काय केलंय म्हणजे काहीतरी केलेलं पाहिजे, दॅट्स ऑल. आणि त्यांना आलं नाही तर आस्क देम टू लीव द स्पेस मे बी हाफ पेज देअर इट सेल्फ अँड लीव द प्रॉब्लेम. डोंट वेस्ट द टाइम, कारण तुमचा जर मेथड किंवा लाईन ऑफ ऍक्शन लॉजिक त्यातलं जर चुकलं असेल तर यू विल नेव्हर गेट द, आणि मग तुम्हाला कळणार नाही ते. सो यू विल बी वेस्टिंग टाइम इन ओनली 1 प्रॉब्लेम. म्हणजे 10 प्रश्न दिले असतील आणि 2 प्रॉब्लेम मध्येच अडकला तर त्याला 1 तासाचे 2 तास लागू शकतात. सो लेट हिम नॉट वेस्ट टाइम, बट 5 minutes ऍट द मोस्ट फॉर इच क्वेश्चन. आणि मी ऍक्च्युअली असे कॅल्क्युलेट करूनच त्यांना देतो, सर्वसाधारण 1 hour 15 minutes ऑर 1 hour 30 minutes 90 minutesचा होमवर्क असतो, विच दे कॅन फाइंड आउट दॅट मच ऑफ टाइम सगळ्या शेड्यूल मधनं. बाकीचे विषय पण आहेत हे मला माहिती असल्या कारणाने आय रिस्ट्रिक्ट टू दॅट, पण ते मात्र त्यांनी सिरियसली प्रयत्न करायचा. तर तुम्ही ते फक्त चेक करायचं, मग तुम्हाला कळेल की अरे 10 प्रश्नांमध्ये माझ्या मुलाला तर 4 आलेत अँड 6 ही कुड नॉट डू. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आय जनरली डिस्कस द प्रिव्हियस होमवर्क. तर त्यांनी मला ते प्रश्न विचारले पाहिजेत, कंपल्सरी विचारून मग त्याचं सोल्युशन त्याला कळलं की त्यांनी तिथे ते नोट डाऊन करायचं असतं, हाफ पेज जे काही सोडलेलं असतं ते. सो नेक्स्ट डे तुमचा जॉब काय होतो की प्रिव्हियस डेचं हाफ डन जे प्रॉब्लेम्स असतात त्याचे ते त्यांनी तिथे विचारून भरलेत का? जर त्यांनी भरले नसतील तर ह्याचा अर्थ काय होतो? ही हॅज नॉट आस्क्ड मी. आणि नॉट आस्किंग इज नॉट द सोल्युशन मॅथ्समध्ये. जे अडेल ना ते लगेचच्या लगेच विचारणं आणि त्याचं सोल्युशन मिळणं इज द ओनली वे आउट फॉर गेटिंग स्लोली गेटिंग अप द सब्जेक्ट. त्यामुळे तुम्ही मग त्याला क्वेश्चन करू शकता की अरे हे अर्धवट अजून कसे काय, तू का नाही विचारलेस, तुला काय प्रॉब्लेम आहे विचारण्यामध्ये. आणि किती का त्यांना साधा प्रश्न असला तरी सुद्धा यू शुड बी, ही शुड बी आस्किंग मी, दॅट्स ऑल. हे लर्निंग प्रोसेस आहे ही, ह्याला वेळ लागणार आहे. तर हे तुम्ही फक्त दुसऱ्या दिवशी ते फॉलोअप ठेवलं तर त्याला कळेल की अरे माझी वही ही घरी पण चेक होतीये. ऍक्च्युअली कॉन्टॅक्ट लेन्स लेक्चर सुरू झाल्यावरती माझं वर्गामध्येच होमवर्क चेकिंग असतं आणि जे मुलं होमवर्क करत नसतील किंवा अर्धवट केलेले असतील त्यांना लेक्चर नंतर आय डोंट लीव्ह देम, आय कंपल्सरीली आस्क देम टू सिट देअर अँड कम्प्लीट द होमवर्क, मगच सोडतो मी. पण आता हे सगळं शक्य नाही आहे, ऍटलिस्ट कॉन्टॅक्ट लेसन सुरू व्हायच्या आधी. त्यामुळे तो पार्ट तुम्ही डेफिनेटली बघा आणि जस्ट आस्क हिम, म्हणजे किंवा का नाही विचारत आहेस तू, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. आणि त्यांनी काही कुठलाही प्रॉब्लेम सांगितला तर मला इमिडिएटली कॉल करा वाटलं तर, की अहो माझ्या मुलाला हे असा असा प्रॉब्लेम होता म्हणून तो बोलत नव्हता, काय करता येईल आपल्याला. आणि हे जे काही हा प्रॉब्लेम आहे ना तो तिथल्या तिथे सॉल्व्ह होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. दुसरी एक गोष्ट इम्पॉर्टंट चीज मॅथ्स मधली, की एक एक चॅप्टर हा परफेक्शन का लागतो तर कमिंग चॅप्टर इज प्युअरली इंटरलिंक्ड आहे. म्हणजे पहिला चॅप्टर त्याला जर म्हणजे काही टॉपिक्स कळले नाहीत तर ही विल नॉट बी एबल टू कॅच अप विथ द कमिंग टॉपिक्स. त्यामुळे ती चेन ऑफ विशियस सर्कल ते त्याच्यामध्ये तो अडकू शकतो की अरे पहिला चॅप्टर समजला नाही नीट, त्यामुळे दुसऱ्यामध्ये वीकनेस राहतो, दुसरा राहिला की तिसऱ्यामध्ये वीकनेस. आणि मग साधारणतः दिवाळीच्या पिरियडच्या नंतर डिसेंबरमध्ये त्याला ती गणिताची खरी थंडी वाजायला लागते. तर ते अवॉइड करण्याकरता तुमच्याकडनं मला तेवढंच फॉलोअप पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे, त्याच्यातल्या मेजॉरिटी गोष्टी ह्या कॉन्टॅक्ट लेक्चर सुरू झाल्यावर मोर अप्लिकेबल आहेत बरं का. ऑनलाईन वरती फार नाही ह्या सर्व गोष्टी करतायत माझ्या बाजूनी तरी. तर आपण दुसरी गोष्ट करणार आहोत की त्यांनी परीक्षा लिहिल्यानंतर, म्हणजे आमच्या क्लासची सिस्टम ही फार वेगळी आहे, तुम्हाला जाणवेल. ते दुसऱ्या विषयांना दुसऱ्या क्लासेसलाही जात आहेत, शाळेमध्येही त्यांनी क्लासेस अटेंड केलेत. माझ्या इथली सिस्टम अशी आहे की एक पहिली आपली परीक्षा झाली अँड आउट ऑफ 20 मार्क्स सपोज ही हॅज स्कोर्ड नॉट गुड मार्क्स, मे बी 10-15. आता 10-15 इज नॉट ए गुड मार्क, ही शुड गेट ऍटलिस्ट 18 ऑर मोर देन 18. तर कुठेतरी मॅथ्समध्ये त्याला काहीतरी येत आहे असं मी समजतो. तर त्याला समजा नाही मिळाले, ओके, डेफिनेटली सगळ्यांनाच मिळतात असं नाही. पण माझ्या इथली सिस्टम अशी आहे की त्याला ते फार फील झालं पाहिजे की अरे मला 10 मार्क्स मिळाले, त्याचा अर्थ समवेअर आय हॅव गॉन रॉंग इन द 10 मार्क्स, म्हणजे 50% मध्ये माझी चुकलेलं आहे. आणि हे का चुकलं हे त्याला वाटणं इम्पॉर्टंट आहे, नॉट मार्क्स. आणि परीक्षा ऍक्च्युअली त्याच्याकरता असते, टू नो व्हॉट टाईप ऑफ मिस्टेक्स यू आर डुईंग, वेअर यू आर गोईंग रॉंग. कन्सेप्च्युअल मिस्टेक आहे, क्लॅरिटी मधली मिस्टेक आहे, सिली मिस्टेक्स आहेत, किंवा मेथड कळलेले नसल्यामुळे मिस्टेक आहे, हे सगळं आपल्याला अनालाइज करता येतं. तर त्या विद्यार्थ्यांनी त्याचा पेपर घेऊन माझ्याकडे यायचं. आय विल टेल हिम की हे बघ असे असे तुझे 10 मार्क गेलेले आहेत, डन, जाऊ देत, काळजी करू नकोस. पण तो असा पेटलेला मला विद्यार्थी पाहिजे, त्यामुळे तुमचे 10वीचे मार्क मी कधीही कोणालाही विचारणार नाहीये. त्याला 95 मिळतील किंवा 60 मिळतील, माझ्या दृष्टीने 10वीच्या मार्कामध्ये काही फरक पडत नाही. जरी त्याला कमी पडले तरी 2 वर्ष आपल्या हातामध्ये आहेत, तो 40% विद्यार्थ्याला मी 100 आणून दाखवतो तुम्हाला, इतकी गॅरंटी आपली. सो डोंट बॉदर त्यांचा रिझल्ट लागल्यावरती. समजा चुकून तुमच्या मुलाला कमी मिळाले मार्क, तर काही पालक लगेच विचार करतात अरे मग तू सायन्सला जाणार आहेस का, कसं तुला झेपेल. इट्स जस्ट डोंट से अबाउट दॅट. किती का मार्क आले तरी ते तो सायन्सलाच येऊ दे, त्यांनी गणितच ठेवावं. आणि 2 वर्ष सायन्समध्येच माणसांनी, प्रत्येकाने जीवनाचे सायन्समध्येच घालवावे. त्याच्यामुळे तो कुठेही गेला पुढे 12वीमध्ये, आर्ट्सला गेला, कॉमर्सला गेला, अजून कुठेही, तर ही फ्लरिश लाईक एनिथिंग. सायन्सचा बेस लॉजिक हे डेव्हलप होणं या एज मध्ये व्हेरी क्रुशल आहे. त्यामुळे जरी त्याला मार्क मिळाले कमी तरी जस्ट डोंट वरी, दॅट डझंट हॅव मच इम्पॅक्ट. पण तो पेटलेला पाहिजे की सर मला 60% मार्क मिळाले 10वीत, पण मी आता 11वी 12वी मध्ये असं काही करणार आहे की नाही 100 म्हणून दाखवले तर बस. हे जे की स्पिरिट आहे ना, ते ज्या विद्यार्थ्यात असेल तर त्याच्याकरता सिस्टम ती अशी आहे, त्यांनी पेपर दाखवल्यावर मी त्याचे मिस्टेक्स दाखवतो. आय गिव्ह हिम सम अनदर 10 to 15 क्वेश्चन्स रिलेटेड टू हिज मिस्टेक्स. मला कळतं की हा कुठे जातोय, काय गडबड आहे याच्यात, कन्सेप्ट कळली नाही आहे का. त्या प्रमाणात मी वेगळे 15 प्रश्न दुसऱ्या पुस्तकातनं मी त्याला देतो. ही हॅज टू मेंटेन ए न्यू नोटबुक. ही शुड डू ऑल दोज क्वेश्चन्स वन्स अगेन, आस्क मी द डिफिकल्टीज, आणि ते सर्व झाल्यानंतर डेफिनेटली त्याच्या इंडिव्हिज्युअल एका करता वेगळा पेपर त्याच टॉपिकमध्ये परत मी घेतो. लेट हिम कम अँड राईट अलोन, क्लासचा काही संबंध नाही. त्यामध्ये समजा त्याचे 10 to 12 झाले मार्क, इम्प्रुव्हमेंट आहे बट नॉट टू दॅट एक्सटेंड. तर हे त्याला जाणवलं पाहिजे की नाही सर हे इम्प्रुव्हमेंट नाही, मला 20 out of 20 पाहिजे, दॅट्स ऑल. इवन 19.5 चालणार नाहीत. असा जो पेटलेला विद्यार्थी असतो ना, त्याला मग मी परत थर्ड टाइम बोलवतो. आय अगेन रिपीट द सिच्युएशन, आय कंडक्ट द थर्ड टेस्ट इंडिव्हिज्युअली. लाईक दॅट आय कॅन कंटिन्यू डुईंग ऑर रॅदर कंडक्टिंग एन नंबर ऑफ टेस्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ हाऊ मच यू आर हाऊ मच ही इज गेटिंग. ओके, तर हे तुम्ही त्याला फॉलोअप करायला लावायचं, त्याचा पेपर आल्या आल्या बघायचं. तुम्हाला मी सगळं मेन्शन मेसेज देत असतो, मी देणार मी की ही परीक्षा आहे त्याचे, आणि कुठल्याही पेपरचे असेसमेंट हे पुढच्या परीक्षा जनरली 8-1 दिवसामध्ये दुसरी परीक्षा असते डिपेंडिंग अपॉन द चॅप्टर लेंथ, त्याच वेळेस नक्की तुम्हाला ते पेपर असेस मिळतात. तुम्ही त्याचा पेपर बघायचा, त्याच्याशी जस्ट डिस्कस करा. तुम्हाला मॅथ्स येत नाही असं मी गृहित धरतो की का रे बाबा कमी मिळाले, तुला कमी वाटतायत का, तुला वाटतायत का कमी, हे इम्पॉर्टंट आहे. मग वाय आर यू नॉट प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट टेस्ट, किंवा करतोयस, लगेच त्याच्याकडनं कमिटमेंट करून घ्यायची, तारीख लिहून घ्यायची आपल्या कॅलेंडरवरती, अँड सी दॅट ही डज राईट द सेकंड टेस्ट ऑल्सो. त्याच्यात नाही झाले, लेट हिम राईट द थर्ड टेस्ट. आणि ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही केव्हाही मला भेटायला येऊ शकता, अराउंड 11:30 मी नक्कीच फ्री असतो. मी हे सगळं इन कॉन्टॅक्ट लेक्चर्स सुरू झाल्यानंतरचं सांगतोय. ऑनलाईन तर काय, तसे तुम्ही पण फ्री आहात आणि मी पण फ्री आहोत. फ्री म्हणजे घरातच होत आपण. यू कॅन ऑलवेज कॉल मी. आता आम्ही इनफॅक्ट क्लासवरती जायला पण लागलेलो आहेत आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामाकरता. साधारणतः 10 to 12 तर नक्की असतो, तेव्हा तुम्ही फोन करून पर्सनली भेटायला येऊ शकता. तर थोडक्यात काय आहे की तुम्ही तेवढा फॉलोअप तुमच्याकडनं 10 मिनिटाचा आहे. कुठला कुठला त्याचा होमवर्क अटेम्प्ट केलाय की नाही बघायचं. हाफ डन प्रॉब्लेम्स असतील तर ते तो पूर्ण करतोय की नाही नेक्स्ट लेक्चरला ते विचारायचं. अबाउट द रायटिंग टेस्ट, ही शुड बी एनकरेज टू राईट मोर नंबर ऑफ टेस्ट टिल ही गेट्स रिस्पेक्टेबल मार्क्स, याचा फॉलोअप ठेवायचा. आणि त्याचा अटेंडन्स बेसिकली हे कंपल्सरी पाहिजे. डू नॉट प्लॅन एनी हॉलिडेज. आत्ता तर बोलत नाहीये मी, किंवा दिवाळीत, दिवाळीत एक 10 to 8 दिवस सुट्टी असते खरी आपल्याला, पण आता ह्या वर्षी असेल की नाही सांगता येत नाही, बिकॉज ऑलरेडी थिंग्स इन आर मुव्हिंग इन अ डिफरंट वे. पण कुठेही गेलात, कुठेही सुट्टी असली तरी सुद्धा लेक्चर मिस करून डू नॉट एनकरेज टू गो फॉर हॉलिडे ऑर एनिथिंग. कारण एक लेक्चर मिस झालं ना तर इट इज त्याची लिंक तुटते, आणि तेवढा तो हुशार नसतो, नेक्स्ट लेक्चरला अगेन ही विल फाइंड ट्रबल. अँड देअरफोर अटेंडिंग एव्हरी लेक्चर इज ए क्रुशियल. आपल्या क्लासवरती अटेंडन्स सिस्टम पण आहे, पण ते सगळं परत रेग्युलर कॉन्टॅक्ट लेक्चर सुरू झाल्यावरती त्याची अटेंडन्स असते. नाही आलेल्या लोकांना आम्ही फोन करतो, पालकांना फोन करतो. तर थोडक्यात या मीटिंगमध्ये मला तुम्हाला ह्याच गोष्टी आहे. आत्ता सुद्धा इव्हन ऑनलाईन मला कळत असतं की 15 to 20% अजूनही ऍबसेंट आहेत, खरं घरात आहेत. मग आता ते नंतर रेकॉर्डेड लेक्चर बघत असतील, आय डोंट नो. पण अजूनही मला मग असं वाटतं की पालक घरात आहेत, मुलगा घरात आहे, ऑनलाईन आहे, तुम्हाला इंटरनेट आहे, सगळी सिस्टम आहे, तुम्हाला वेळेत अटेंड का नाही करा असं वाटत आहे. व्हॉट इज द प्रॉब्लेम? का आई वडिलांबरोबर सगळं अख्खं फॅमिली झोपतीये काय म्हणजे? बिकॉज रेकॉर्डेड लेक्चर बघणं ही एक वेगळी मजा आहे, ठीक आहे, म्हणजे त्यात मजा नसते, ठीक आहे. आणि ऑनलाईन ऍक्च्युअल लाईव्ह लेक्चर बघणं, त्याला प्रश्न विचारायचे वाटतात, दुसरा जो विचारत असतो त्याचे विचार करत असतो आपण. सो देर इज अ इंटरॅक्शन, अँड मॅथ्स इज अ सब्जेक्ट ऑफ इंटरॅक्शन. वन वे नाही आहे हा खरं म्हणजे. तर त्यामुळे आय एम रिअली सरप्राईज की स्टील 20% ऍबसेंटिझम मलाही जाणवतं आत्ता जेव्हा मी ऑनलाईन लेक्चर्स घेतो. तर प्लीज तसं सी दॅट युअर सन डेफिनेटली अटेंड द लेक्चर. बाकी
हा
हो आणि नावं सुद्धा त्या लेक्चर मध्ये घेताना अनेक लोक स्वतःचं नाव नाहीच, नुसतं मोबाईल मोबाईलच्या वरती काहीतरी ZP QRST किंवा रेडमी किंवा आय एम सॅम. आता सॅम नुसतं म्हणजे माहिती नाही, सॅम नाव असू शकतं पण सॅम म्हणून नुसतं. अरे तर सॅम हा तर मग मला मी त्यांना डिलीट करायला लावीन, नाही तर म्हणजे सॅम कुलकर्णी असू शकतो पण त्यांनी लिहावं ना सॅम कुलकर्णी, ओके माझं काहीच म्हणणं नाही आहे. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि प्लीज एनकरेज देम टू अटेंड. तर ह्या सर्व गोष्टी सुरुवातीलाच्या दृष्टीने सांगायच्या होत्या तुम्हाला. 23 तारखेपासून आपलं 2 बॅचेसमध्ये असतं लेक्चर, सकाळी मला वाटतं 6:15 ते 6:17 आहे आणि मग संध्याकाळी 5:30 ते 6:30 आहे. ऍक्च्युली माझं लेक्चर 15 तास असतं पण ऑनलाईन वरती हा तासभर सुद्धा किती आम्ही कॅचअप करतो एकमेकांना ह्याबद्दल मला शंका आहे, म्हणून मग मी ते 1 तासावरती ठेवलंय. आपण कॉन्टॅक्ट सुरू झाल्यावरती ते मेकअप करूया. सुट्ट्या तर आपल्या क्लासला नसतातच, बट स्टील विल मेकअप, डोंट वरी. सगळं सिलेबस अनेक गव्हर्नमेंटचे विचार चालू आहेत, एवढं सगळं मिस झालं तर मग काय करायचं. काही अतिशय नॉट सो इम्पॉर्टंट चॅप्टर्स असतील ते डिलीट करणं, पोस्टपोन करणं परीक्षा, ह्या गोष्टी होणार आहेत. पण ऍटलीस्ट लेट अस नॉट अँटिसिपेट एनिथिंग मोर, लेट अस अज्युम की रेग्युलर. आणि लक्षात घ्या की कॉलेजेस वगैरे सुरू होणं हे तर 15 ऑगस्टच्या पेक्षा अदरवाईज सुद्धा होत नाही, म्हणजे आत्ता तर सोडाच ऍडमिशन प्रोसिजर, लेक्चर्स, 10वीचा रिझल्ट, फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, त्या सिलेक्शन मध्ये बोंबाबोंब हे सगळं करत सर्वसाधारण एव्हरी टाइम 1st week of August सुरू होतं कॉलेजेस. तर यावर्षी तर काय माहिती नाही केव्हा सुरू होईल, पण विल फाइंड आउट द वे लवकरात लवकर. समजा कॉन्टॅक्ट लेसन लेक्चर्स घ्यायला काही कंडिशन्स टाकू शकतील असं दिसतंय जरा, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स, नंतर काय ते सोशल डिस्टन्सिंग हे ते सर्व करूच आपण, त्याच्यात काही प्रश्नच नाही, करावाच लागेल आपल्याला. तर असे ह्या काही 4-5 गोष्टी सांगायच्या होत्या तुम्हाला. आणि सीईटीचा जो हा प्रकार आहे, असं अनेक पालकांचं विचारलं तुम्ही सीईटी घेणार आहात की नाही. अहो सीईटी इज अ पार्ट ऑफ एका मिनिटात इंटरनल पार्ट ऑफ द सिस्टम अशी झालेली आहे ती आता. पण आत्ता तुम्ही सीईटीची बिलकुल काळजी करू नका. आम्ही ऑगस्ट एंडला मी 11वीचा पोर्शन जो आहे त्याची सीईटी हे वीकली वन्स लेक्चर आणि दुसरी ऑन टेस्ट असं ते 2 दिवस चालू होतं. पण त्याबद्दल आत्ता लेट अस नॉट टॉक अबाउट. जो मुलगा 12वी बोर्डाचं परफेक्ट करतो, सीईटी ही फक्त वेगळ्या परीक्षा प्रकारची आहे, टेक्निक आहे ते. पण ज्याचा बेस परफेक्ट नसेल तर टेक्निक कम्स लेटर, त्यामुळे इट इज ऑल ट्युनिंग टू टेक्निक विच डझंट टेक मच टाइम. त्यामुळे आपलं टार्गेट हा विषय परफेक्ट करणं. तिसरी गोष्ट अशी आहे की 12वीचे मार्क एंट्रन्स वरती असल्यामुळे आपण जनरली असा विचार करतो की मार्कांवरती ऍडमिशन्स नाही आहेत, सो इट इज नॉट सो इम्पॉर्टंट. इट इज नॉट लाईक दॅट. 12वीची इंजिनिअरिंगचे जरी ऍडमिशन्स प्युअरली सीईटी वरती असतील तरी सीईटीचे मार्क हे फक्त इंजिनिअरिंग ऍडमिशन करताच उपयोगी आहेत. त्याच्यानंतर मुलांच्या थ्रूआउट करिअरवरचं जे काही बायोडेटा असतो त्याच्यात कुठेही सीईटीचा प्रश्न नसतो. तिथे क्वालिफाईंग एक्झाम्सचा म्हणजे 10वी 12वी याचेच मार्क असतात. त्यामुळे 12वीमध्ये 90+ मिळवणं हे तर आपलं टार्गेट आहेच आहे इरेस्पेक्टिव्ह ऑफ सीईटी. ते अर्थात आपण 12वीमध्ये आल्यावरती बोलणार आहोत, इट्स स्टील लॉट ऑफ थिंग्स आर देअर. तर 11वीमध्ये इक्वली सिरियसली करणार आहोत आपण. तर एवढ्या बाबतीत अशा काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि तुम्हाला ज्या काही वाटल्या असतील, ज्या काही तुम्हाला पर्सनली माझ्याशी बोलायचं असतील, आयदर यू कॅन कॉल मी. साधारणतः 12 वाजता कॉल केल्यावर 101% मी उचलणार. आता तुम्ही क्लासवरती सुद्धा येऊ शकता 11:30 आसपास कॉल करून या, म्हणजे आपलं एका वेळेस मी नसलो चुकून तर असं नको व्हायला. आणि केव्हाही तुमच्या मुलाला मुलीला कुठलीही शंका आली तर त्याला काळजी करू नकोस म्हणावं. आय एम देअर टिल ही गेट्स 100 out of 100 इन 12th स्टँडर्ड. मी कधी शिकवतो तेव्हा 12वीच्या दृष्टीने शिकवत असतो. आपल्याला त्याला आयुष्यात बनवायचंय. 11वी हे लागणारा पार्ट आहे त्याच्यामध्ये, पण आपलं टार्गेट 12वी आहे. त्यामुळे तसे पाहिले तर आपल्याजवळ 2 वर्ष आहेत आणि 2 वर्षात दुनिया बदलता येते. माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत की त्याला 40% मार्क मिळालेले असतात होते 10वीमध्ये एका मुलाला. आणि त्यांनी म्हणजे असे भरपूर उदाहरणं आहेत, पण ते 2 वर्ष त्यांनी असं काही काम केलं की आता तो इतक्या उच्च पदावरती आहे. आणि जस्ट मार्वलस म्हणजे अनबिलिव्हेबल तो पेटलेला होता. असे अनेक उदाहरणं आहेत, ते मी कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावरती मी मुलांशी बोलत असतो. ऑनलाईन मी काय काय बोलणार खरं, म्हणजे कसे तरी मी प्रॉब्लेम्स करत असतो, त्यामध्ये अजून आमचं इम्प्रुव्हायझेशन चालूच आहे, म्हणजे कॅमेरा म्हणा किंवा ऑल तो बोर्ड काय सिस्टम काय, आम्ही प्रयत्न करतोय अजून किती चांगल्या प्रकारे करता येईल. बट एव्हरीथिंग आय एम ईगरली वेटिंग फॉर कॉन्टॅक्ट लेक्चर्स. तर अशा दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा सजेस्ट करायचं असेल तर यू कॅन डेफिनेटली आस्क मी. तुम्ही अनम्यूट स्वतःला करायचं आणि मला मग विचारायचं, देन विल डिस्कस. सो इफ एनीबडी वॉन्ट्स टू आस्क एनिथिंग प्लीज फील फ्री टू आस्क, सजेस्ट समथिंग, आय एम ऑलवेज ओपन फॉर सजेशन्स. कोणाला काही विचारायचं असेल तर अनम्यूट करा आणि प्लीज विचारा.
सर मी आर्य महाजनची आई अश्विनी महाजन. क्लासच्या ज्या टेस्ट असतात त्याचा फॉर्मॅट साधारण कसा असतो?
एक्झॅक्टली बोर्ड पॅटर्नचा असतो, म्हणजे मी सब्जेक्टचा म्हणतोय. आणि आपल्या ऑनलाईन टेस्ट आता जी आहे, उद्या आता ऍक्च्युली कॉम्प्लेक्स नंबर वरती ऑनलाईन परीक्षा आहे. आता बोर्ड पॅटर्न मध्ये कसं आहे माहितीये का, बोर्ड पॅटर्न मध्ये सुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये 12 मार्काचे क्वेश्चन हे मल्टिपल चॉईसेस आहेत, म्हणजे सीईटी प्रकारचे, आणि बाकीचे मार्क हे सब्जेक्टिव्ह आहेत. त्यामुळे आपण जी अशी परीक्षा घेतोय ती परफेक्टली बोर्ड पॅटर्न प्रमाणे, वेदर दॅट इज मल्टिपल चॉईस ऑर सब्जेक्टिव्ह, इट इज प्युअरली गोइंग टू बी बोर्ड पॅटर्न. वेटेज म्हणा, ऑप्शन्स म्हणा, हे सर्व गोष्टी. अजून तुम्हाला काही विचारायचं असेल डेफिनेटली विचारा.
सर मी वेदांत भोसलेची आई बोलते.
बोला.
तुम्ही म्हणाला ते होमवर्कचा तो करतोय का म्हणून एन्शुअर करायचं, तर पेरेंट्सला कसं कळणार की होमवर्क दिलेत म्हणून कुठला दिला?
पेरेंट्स ना का?
हो
कसं कळणार? हो नाही, तुम्ही मी पेरेंट्सच्या ग्रुपवरती सुद्धा टाकत जाईन. अदरवाइज त्याला सांगायचं, मी मुलांच्या याच्यावरती तर टाकतोच बरं का, आणि मी शिकवताना सुद्धा आता लिहितोय आणि तो फोटोही टाकतो. त्याला म्हणायचं ते स्टुडंटचा ग्रुप काढ आणि कालचा मला होमवर्क दाखव, पेज नंबर काय आणि क्वेश्चन नंबर काय. मी आता तुम्हालाही टाकीन उद्यापासून, उद्यापासून तुम्हालाही टाकीन, डेफिनेटली टाकीन.
मुलांना ते ऍक्च्युली त्यांच्या ग्रुप बघणं आम्हाला जरा कठीणच आहे.
पेरेंट्स नाही, काळजी करू नका, मला काय असं काहीच अवघड नाही ना पेरेंट्स ग्रुप मध्ये टाकायला, ते फक्त फॉरवर्ड करणार मी. दॅट्स अ गुड सजेशन, आय विल डू दॅट.
ओके, आणि अजून एक, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की मॅथ्स हे वेअर ऑल इट इज गोइंग टू बी युजफुल, हे तुम्ही सांगाल ऍट द एंड ऑफ द सेशन.
नाही, काय होते ती मी व्हिडिओ, एक व्हिडिओची लिंक मी केलेली आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. पण तुम्हाला खरं सांगू का की बीएससी मध्ये मी असताना ना माझे टीवाय बीएससी च्या विद्यार्थ्यांना असे एक स्पेशल लेक्चर्स असायचे आमचे, त्यामध्ये मी लेक्चर द्यायचो की मॅथ्स बीएससी मॅथ्स करू ना, म्हणजे बाकी इंजिनिअरिंग वगैरे तर सोडाच, की माणूस काय करू शकतो जीवनात, फक्त टीचरच होणं हे आहे का की जे सर्वसाधारण इम्प्रेशन असतं, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये मॅथमॅटिक्सची लोक लागतात आणि वेअर ही शुड एम फॉर. तर असं सगळं आत्ता म्हणजे असं मीटिंगच्या मध्ये मला वाटतं ते गणितावरती अन्याय होईल मी थोडंसंच काहीतरी सांगण्यापेक्षा. तुम्ही वाटलं तर क्लासवरती या, डेफिनेटली तुमच्याशी बोलीन. आणि तो एक व्हिडिओ पाठवलेला आहे आपल्या ग्रुपवरती पण पाठवलाय बहुतेक, तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस जेव्हा विचारायचे मी त्याच्यात पाठवायचो, पण परत एकदा पाठवतो. आणि यू कॅन डेफिनेटली मीट मी, नो इश्यूज. तुमच्या मुलाला मुलीला घेऊन या, आपण बोलूया. आणि मी वर्गात हे खरं सर्व गोष्टी कॉन्टॅक्ट मध्ये असताना मी हे सांगत असतो वर्गामध्ये. माझं काय असतं वर्गामध्ये 5 मिनिटं, म्हणजे 15 तासामध्ये 5 मिनिटं मी काहीतरी वेगळ्या गोष्टी अशा सांगत असतो की जिथे त्यांच्या पर्सनॅलिटीला तो उपयोग होईल, जीवनाकडे बघण्याचा रूप वेगळा होईल आणि सगळंच ते वेगळं होऊ शकतं. पण ते मुलांच्या चेहऱ्याकडे बघूनच ते ऍटोमॅटिक येतं, म्हणजे इट इज नॉट द पार्ट ऑफ द सिलेबस, इट कम्स. पण आय डू दॅट, डोंट वरी.
आणि फक्त अजून एक प्रश्न, फक्त तुम्ही सीएटीचा आता बोलत होता तर मला ऍक्च्युली माहिती नाही ह्याबद्दल की सीईटी मध्ये प्रश्न येतात ते कसे असतात, फक्त मॅथ्सचे असतात का ओव्हरऑल?
सीईटी, सीईटी 3 विषयावरती आहे, मॅथ्स फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके, जर तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जात असाल आणि जर मेडिकलला असेल तर नीट म्हणतात त्याला, आणि त्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, तिथे मॅथ्स नाहीये. ओके, आणि ह्या 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 सीईटी मध्ये 200 मार्काची परीक्षा असते, ती त्यामध्ये 100 मार्क्स आर फॉर मॅथ्स. वेटेज बघा तुम्ही, 100 मार्क्स फॉर मॅथ्स, 50 फॉर केमिस्ट्री, 50 फॉर फिजिक्स असं ते कॉन्फिगरेशन
आहे. मॅथ्सला सर्वात जास्त
हो म्हणजे आणि नुसतं सर्वात जास्त पण नाही, मी पुढचं सांगितलं तर तुम्हाला शॉक बसेल की समजा 180 मार्क मिळाले एखाद्याला आउट ऑफ 200 फायनल सीईटी मध्ये.
ओके.
आणि एका कॉलेजमध्ये सीयुईपी मध्ये धरू आपण, मेकॅनिकलची एकच सीट उरलेली आहे, बाकी सगळ्या गेलेल्या आहेत, आणि त्या एक सीटला कट ऑफ हा 180 आहे आणि 180 चार मुलं आहेत, सगळी ओपन बॉय कॅटेगरी. मग कोणाला ती सीट देत असेल असं वाटतं तुम्हाला? कारण सगळ्यांना मार्क तर सेम आहेत.
तिथे बघतात का वेटेज?
नाही. तर तिथे त्या 180 मध्ये ज्यांना मॅथ्स, मग सगळ्या सर्वांचे मॅथ्सचे बघतात, ज्या विद्यार्थ्याला मॅथ्सचे जास्त आहेत त्याला ती सीट दिली जाते. तिसरी गोष्ट, दोघांना मॅथ्स मध्ये सुद्धा सेम आलेत समजा, असंही होतं खूपदा. हा, तेव्हा काय बघत असतील? तर 12वी बोर्डाचे मॅथ्सचे मार्क बघतात. आणि सर्वसाधारण 12वी पर्यंतचे मार्क बघण्याची केस ही जवळपास 80% विद्यार्थ्यांना ती फेस करावीच लागते. कारण टाय खूप असतो ना, एका एका मार्क 180 महाराष्ट्रामध्ये कल्पना करा किती मुलं असू शकतील. त्यामुळे टाय हा होतोच. त्यामुळे शेवटी शेवटी हे मार्क मॅथमॅटिक्सचे बोर्डाचेच शेवटी डिसाइडिंग होतात. हा, आणि 12वीचे सुद्धा सेम समजा असतील, असंही केस झालेली आहे. तुम्हाला शॉकिंग सांगतो, 10वीचे मॅथ्सचे मार्क धरतात.
अरे बापरे.
आता हे तुम्हाला तू आता 10वीमध्ये माहिती नव्हतं कोणालाही. बरोबर आहे की नाही? आणि जर माहिती असत तर आपण 10वी मधल्या पासूनच गणिताचं जास्त करायला लावलं असतं, कारण कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट आहे. पण आता जाऊ दे, ते गेले 10वीचे मार्क, आता काय मिळतील ते मिळतील. 12वीत तर आपण बघूया की कसे 100 पैकी 100 मिळणार नाहीत, ते आपल्या हातात आहे.
थँक्यू सर.
येस, एनी अदर क्वेश्चन?
हा सर, आणि फी स्ट्रक्चर कसं असणार आता इथून पुढे?
नाही, आता कसं झालंय, तुम्ही जर ते वेबसाईट वरती बघितलं तर आमची टोटल फी काय, टोटल फी आमची 20%+18% जीएसटी अशी आहे. ही वर्षभराची आहे. ओके. तर आता आम्ही काय केलं होतं, त्यातले 5 घेतलेले होते.
बरोबर.
आणि ते ऑनलाईन सुरू केलं होतं, म्हणजे दॅट दिस 5 आर पार्ट ऑफ दॅट 20,000. म्हणजे ऑनलाईनचे 5,000 वेगळे असं काही नाहीये. कारण काही पालकांनी आम्हाला विचारलं होतं की ऑनलाईनचे 5, मग आता आम्ही ऑनलाईनचे 5 वगैरे नाही आहे. कोचिंग स्टार्टेड ऑलरेडी फ्रॉम 15th May. सो टोटल फी आहे 20,000+18% जीएसटी, आउट ऑफ विच 5,000 यू हॅव ऑलरेडी पेड. आता मी काय करतोय की बाय चान्स जर हे ऑनलाईन खरोखरच डिसेंबर किंवा ऑगस्ट एंड, म्हणजे जुलै एंड पर्यंत ओके अंडरस्टँडेबल आहे, पण एनिथिंग बियॉन्ड ऑगस्ट जर एक्सटेंड केलं गव्हर्नमेंटनी, परमिशनच दिली नाही, तर आम्ही ह्या 20,000+18% जीएसटी मध्ये सम रिडक्शन करणार आहोत.
ओके.
बट दॅट वी विल इन्फॉर्म यू बाय जुलै 15, म्हणजे काय परिस्थिती होतीये, गव्हर्नमेंटचा काय डिसिजन चाललाय हे बघून. बट इट विल बी रेड्युस्ड टू सम एक्सटेंड.
ओके.
दॅट विल बी डन. पण ऍट द मोस्ट मी तुम्हाला सांगितल्यासारखं 20+18% जीएसटी आहे आत्ताच्या ह्याच्यावरती. त्याचे 5,000 तुम्ही भरलेले आहेत, तर दुसरं इन्स्टॉलमेंट केव्हा द्यायचं वगैरे मी सांगेन, ते काय, इट्स ओके.
ओके. ओके, थँक्यू.
एनी अदर क्वेश्चन?
सर, एक क्वेश्चन, एक रिक्वेस्ट आहे. मुलांचे बऱ्याच वेळा प्रश्न असतात मॅथ्स मध्ये माझा ह्याचा फ्युचर मध्ये उपयोग काय, तर कॅन यू एक्सप्लेन द ऍप्लिकेशन ऑफ दॅट टॉपिक एव्हरी टाइम यू टीच अ न्यू टॉपिक?
हो, डेफिनेट. नुसतं म्हणजे खरं म्हणजे माहितीये का की प्रत्येक टॉपिकचं इंट्रोडक्शन हे वेगळ्या प्रकारे मी देतोच दरवेळेस, बरं का, आणि मी देईनच, त्याच्यात वादच नाही. किंवा आता कॉम्प्लेक्स नंबर हा माणूस का शिकतोय खरं? ओके. आहे सिलेबस मध्ये, 12वीत मार्क मिळवायचे, सीईटी ला आहे म्हणून का? कॉम्प्लेक्सनी काय अडलेलं होतं, आपलं कॉम्प्लेक्स लाईफ हे इझी झालं होतं का? तर ह्या सर्व गोष्टी मी डेफिनेटली सांगणार आहे, काही प्रश्नच नाही, त्याच्याशिवाय मजा येत नाही. अँड इनफॅक्ट आय एम व्हेरी कीन इन टेलिंग ऑल दोज थिंग्स. आता सुद्धा मी सांगेन, म्हणजे फक्त आता काय झालं होतं की आय ह्या महिन्यामध्ये मी फक्त मला मुलं कशी आहेत आणि काय आहेत ह्या स्टडीमध्येच खरं म्हणजे गेले हे 3-3 दिवस. सो आय डू दॅट डेफिनेटली आय डू दॅट.
आणि एक सेकंड क्वेश्चन पण आहे सर, फक्त की जे टेस्ट तुम्ही घेणार वीकेंड्सला ऑनलाईन असताना, त्याचं इव्हॅल्युएशन कसं करणार? म्हणजे ते टेस्ट ऑनलाईन आपल्या ऍप वर असणार
हा नाही बर ओके आयला आन्सर. ऑनलाईनच्या ज्या की टेस्ट असतील ना त्या मल्टिपल चॉईस असतात, त्या ऍप वरती असणार आहेत. उद्याची सुद्धा ऍप वरती आहे, मी उद्या सगळी इन्फॉर्मेशन देतो सकाळी. ऍप वरती असं काही ते ऍप आहे की इमिडिएटली टेस्ट संपताच त्याला तिथल्या तिथे त्याचे मार्क कळतात, त्याला मेसेजही जातो, तुम्हालाही मेसेज. आता पालकांचं त्याच्यामध्ये एंट्री असेल तर बघता येईल, पण अदरवाईज तेव्हाच्या तेव्हा त्याला त्याचं परफॉर्मन्स कळतं. आणि मग मी त्याचं डिस्कशनही ठेवतो, म्हणजे एकदा त्यांचे मार्क मिळाले की त्यांना कळलेलं असतं, मग मी त्या पेपरचं त्या मुलांकडनंच प्रश्न विचारतो किंवा तुम्ही मेसेज करा किंवा कुठले कुठले प्रश्न तुम्हाला आले नव्हते, नंबर्स फक्त टाका. म्हणजे मग तशा प्रकारच्या नंबर्सचे सर्व मी प्रॉब्लेम्स डिस्कस करतो वर्गामध्ये. दॅट आय डू. पण ऑनलाईन असतील ते मल्टिपल चॉईसेस, बिकॉज ऑनलाईन सब्जेक्टिव्ह होऊ शकत नाही. पण सब्जेक्टिव्ह असेल ती मी तुम्हाला पेपर देणार पेरेंट्सना, फक्त पेरेंट्सना दिले जाईल. म्हणून पेरेंट्सनी मुलांचं काय म्हणतात त्याच्यामध्ये जर तो मुलगा असेल कुणाचाही तर प्लीज तो डिलीट करा, कारण तो पेपर त्याला कळला तर तो कुठेतरी पेरेंट्स ग्रुपमध्येच मी देणार तो, तर तो लीक होऊ शकतो आणि लगेच त्याचं आपलं असेसमेंट जसं पाहिजे तसं होणार नाही. सो आय सेंड द पेपर, तुम्ही ते त्याच्याकडे बसून रात्री कन्व्हिनियंट वेळ पण मी सांगेन तुम्हाला केव्हा बसायचं ते. तो साधारणतः 1 hour or 1 hour 15 minutes असतो. लेट हिम राईट इट, ऍक्च्युली तो रायटिंग पार्ट वाला असतो. आणि मग तुम्ही तो सबमिट करायचा, मग आम्ही ऍक्च्युली बोर्ड पॅटर्न प्रमाणे तपासतो तो, अँड देन विल गिव्ह यू द परफॉर्मन्स.
ओके सर, थँक्यू.
या
सर, देवयानी जोशीची आई
बोला बोला.
हा सर, देवयानी खूप वरीड असते तिच्या डाऊट्स बद्दल, तर हा तिला आता पण उद्याची जी टेस्ट आहे त्याच्याबद्दल पण तिला होतं की कॉम्प्लेक्स नंबरचे पण मला काही डाऊट्स आहेत, तर
मी उद्या उशिरा जॉईन झाली. हा ती उशिरा जॉईन झाली का?
नाही नाही, ती डे वन पासूनच आहे.
नाही मग ठीक आहे, तिने तो टॉपिक चालू असताना कानी विचारला आधी पहिले गोष्ट, पण ठीक आहे. नसेल तर तिला उद्या सकाळी विचार, आणि तिला एवढं सांगा आता की परीक्षेच्या इतक्या ऐन वेळेस, म्हणजे आता उद्या परीक्षा आहे, तिला जे समजलंय ते तेवढ्यानी कर म्हणावं, किती मिळत आहेत बघूया आपण, अँड देन विल हॅव अगेन द सेशन आणि अगेन परीक्षा सुद्धा, डोंट वरी म्हणा.
ओके. आणि डाऊट सेशन बद्दल म्हणजे एक होतं की तुम्ही सेपरेट असा डाऊट सेशन क्लास घेणार आहात का?
हो, परीक्षेचा मी घेतोच ना.
अच्छा.
पर्टिक्युलरली परीक्षेचा मी डेफिनेटली घेतो. परीक्षा झाल्यानंतर मी आता म्हणल्यासारखं त्या टोटल पेपरचा डिस्कशनही घेतो मी.
ओके ओके सर. आणि 23 तारखेपासून क्लासचं टायमिंग आपलं सकाळचं असणार आहे का? म्हणजे
नाही, मी सांगितलं किंवा तुम्हाला ते प्रेफरन्स वर द्यायला सांगितलंय, 6:15 to 7:15 मॉर्निंग ऑर 5:15 to 6:15 इव्हनिंग.
हो ते मी म्हणजे
आणि दुसरी गोष्ट त्या टायमिंगच्या याच्यामध्ये यू कॅन अटेंड एनी बॅच एनी टाइम, असं काही नाहीये.
ओके ओके.
म्हणजे जरी तुम्ही मॉर्निंग दिली असेल तर मग आता संध्याकाळी कसं अटेंड करू असलं काही नाही. दोन्ही अटेंड करायचे असतील तर ऑनलाईन असल्यावरती काहीच प्रश्न नाही, तुम्ही दोन्ही अटेंड करा. कारण थोडेसे प्रश्न मी वेगवेगळे घेत असतो दोन्ही बॅचला, मी क्वेश्चन सेम नाही घेत. म्हणजे काही प्रश्न ते टिपिकल असतात, इम्पॉर्टंट असतात, ते घेतो, पण समटाईम्स आय चेंज.
ओके ठीक आहे सर, थँक्यू.
या
सर, बुक्स फॉलो करताना तुम्ही बोर्डाची बुक्स फॉलो करता का आणखीन काही?
नाही, आधी त्यांना शिकवताना बोर्ड पॅटर्नचे जे बोर्ड मधले जे कंटेंट्स आहेत त्याकरता बोर्डची पुस्तकं करतो. आणि जेव्हा मी होमवर्क देत असतो, तुम्ही सुद्धा बघितलं असेल काही फोटो पाडून, ती मी वेगळ्या पुस्तकातली पण देतो. आणि प्रॉब्लेम्स त्यांना मी वर्गात जेव्हा करतो, ऑनलाईन असू दे किंवा, आय जनरली टेक प्रॉब्लेम्स फ्रॉम डिफरंट बुक्स ऑल्सो. म्हणजे त्यांना उरलेले होमवर्क जे प्रश्न आहेत ते त्यांच्या टेक्स्टबुक मधले भरपूर होतात, असं आहे.
सर, मी गौतमी ढवळीकरचे वडील बोलतोय.
बोला.
जे जे तुम्ही होमवर्क जे देणार आहे किंवा एक्झाम जे घेणार आहे त्याचे पेपर्स तुम्हाला क्लास ऑफिस मध्ये आणून द्यायला लागतील.
हो हो.
चेक करून मग ते परत घेऊन बघतील. प्रोसिजर कशी सेट करता येईल, म्हणजे केव्हा द्यायचे केव्हा नाही?
सांगतो ना मी. नाही नाही, आमचं ऑफिस आहे 10 to 2 100% असतं रोज, ऑलरेडी सुरू झालेलं आहे.
ओके.
तर तुम्ही इन दॅट टाइम केव्हाही आलात तरी सुद्धा चालणार आहे. आणि पिकअप केव्हा करायचे हे मी तुम्हाला मेसेज वरती देईन की साधारणतः 8 दिवसांमध्ये ते सगळे तपासून येतात. चुकून समजा तुम्हाला येणं अवघड असेल, तुम्ही लांब राहत असाल, तर आमच्या क्लासच्या पत्त्यावरती कुरिअर केलं तरी चालेल.
नाही काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. प्रोसिजर सेट करायची?
हो हो. नाही नाही, सेट म्हणजे दुसरं आता ह्याच्यात, कारण ही पहिलीच वेळ आहे अशी, कोणीतरी घरात आणि कोणीतरी आणून देत आहे, आम्ही तपासून परत कोणीतरी घेऊन जात आहे. This is the first time in my life, I said. So, कन्व्हिनियंटली यू कॅन सबमिट, इट्स नॉट अ बिग इश्यू. फक्त तो हे बघा काय असतं या परीक्षेमध्ये, का वर्गात लिहून लिहायची खरं की त्याला सव्वा तास म्हटल्यानंतर सव्वा तासलाच तो बंद करतोय ना हे बघायचं मुख्य. पण एकांतामध्ये होतं काय माहितीये का, की शेवटचा एक प्रॉब्लेम राहिलेला असतो, वेळ संपलेली असते, मग तो म्हणतो की बाबा थोडस थांबा मी अजून एक 10 मिनिटातच लिहितोय. ओके, त्याच्याने होतं काय की त्याची असेसमेंट बरोबर होणार नाही, कारण ते नंबर ऑफ क्वेश्चन्स, मार्क्स आणि टाइम ह्याला ते निगडित परफॉर्मन्स असतं ते. सो ओनली व्हॉट यू आर गोइंग टू डू इज सी दॅट ही स्टॉप्स एट आफ्टर 1 hour or 1 hour 15 minutes. आणि अगदीच त्याला लिहायचं असेल ना तर एक एक काम करा, अजूनही सव्वा तास झाले की तिथे एक लाल लाईन ड्रॉ करून टाका आणि मग त्याला म्हणायचं तू खालती लिही. ठीक आहे, तुला लिहायचंय का 5-10 मिनिटं लिही, पण मला तो लाल लाईन ड्रॉ करा, म्हणजे मी समजेन की ह्याच्यानंतरचा तो ही हॅज टेकन एक्स्ट्रा टाइम फॉर दॅट.
सर मी देवयानीची आई बोलते. सर ऍक्च्युली आम्ही बाहेरगावी अडकलोय नागपूरला.
हो तुम्हाला माहिती, तुम्ही कुरिअर करू शकता का
सर? म्हणजे कितीदा महिन्यात, कारण कुरिअर सर्व्हिस पण आय डोंट थिंक सुरू आहे.
आता आता सुरू झाली, पण आता सुरू झाली.
चालेल, मी कुरिअर करू शकते, पण महिन्यातनं कितीदा होईल म्हणजे ती परीक्षा?
नाही महिन्यातनं, हे बघा मी सांगतो, महिन्यातनं जास्तीत जास्त 2 परीक्षा येतील ऑनलाईन जोपर्यंत आहे तोपर्यंत.
बरं,
सब्जेक्ट जिथे तुम्हाला पोस्ट करायला लागेल असे मॅक्सिमम 2 होईल.
बरं ठीक आहे, मी कुरिअर करेन सर.
या मग आम्ही तुम्हाला परत कुरिअर करू इथून.
ओके ठीक आहे, साधारण 30 ऑगस्ट पर्यंत आम्ही तिथे येणार आहोत. तर
नाही खूप, मग ठीक आहे ना, तोपर्यंत काय 2-4 पेपर येतील, विल कुरिअर अँड एक्सचेंज. बरं आता काय या झूम मध्ये काहीतरी टायमिंग असतं का काय माहिती नाही मला, तर 2 मिनिटांमध्ये बहुतेक ऑटोमॅटिकली ती मीटिंग बंद होईल. तर बाय चान्स कोणाला काही अजूनही विचारायचं असेल तर तुम्ही मला, मी म्हणल्यासारखं क्लासवरती येऊन भेटू शकता, मला कॉल करू शकता, फोनवरती आपण इंडिव्हिज्युअली आपण डिस्कस करू.
तर उद्याची परीक्षा ऑनलाईन आहे ना?
हो 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 हो, मी तुम्हाला सकाळी त्याचे सगळे इन्फॉर्मेशन देतो, तुम्ही ती ऍप आपलं डाउनलोड करून ठेवायचं, कारण परीक्षा ही ऑनलाईन ऍप वरती असते, झूम वरती नाही.
ओके सर, थँक्यू.
येस, सो लेट अस.
सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो.
हा हा हा.
सर एक प्रश्न विचारायचा होता, मुलांना ग्रुप मधनं जे काढलेले आहे स्टुडंट ग्रुप मधनं, त्यांना ऍड कधीपर्यंत करता येतील? कारण की त्या ग्रुप वरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स आणि आन्सर्स.
आम्ही बहुतेक लोकांना ऍड केलेलं आहे, एखाद दुसरे राहिले असतील तर आय डोंट नो.
मेसेज करा, करून टाकू
त्यांना. ओके या पंचायत
या.
कोण येणार सर उद्या? किती वाजता?
उद्या 9 रात्री परीक्षा असेल. मी तुम्हाला उद्या सकाळी परत अपडेट देतो. ओके
ओके
चलो. ओके, मला वाटतं आपण सुरुवात चांगली झालेली आहे. आपण दोघांनी असं प्रॉमिस करू की 2 वर्ष आपण बऱ्यापैकी गोष्टी सॅक्रिफाईस करून आपल्या मुलाला आपल्या देशाच्या बद्दलचा काहीतरी करणारा असं घडवूया. आणि लेट अस सॅक्रिफाईस सो मेनी थिंग्स, विल हॅव टू विल डू दॅट. आफ्टर ऑल देअर लाईफ इज आवर लाईफ. ओके, सी यू. सगळ्यांना मी धन्यवाद देतो, छान बरं वाटलं तुमच्याशी सुद्धा बोलून मला. कॉन्टॅक्ट सुरू झाल्यावरती पुन्हा आपण एक मीटिंग घेऊ अँड देन विल डिस्कस फ्यू मोर थिंग्स. ओके,
थँक्यू सर.
येस, सी यू ऑल, सी यू ऑल.
थँक्यू,
थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू.
येस,
हो हो.